ஆகாஷ்வாணி மும்பை. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आज लक्ष्मीपूजन, शेअर बाजारात मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये तेजी. रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू. दिवाळी छठ पूजेनिमित्त विशेष गाड्यांची सोय. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण. 81 जागांवर एकूण 1319 उमेदवार रिंगणात. भारत आणि चीन सैन्याकडून पूर्व लदाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गस्त सुरू. आणि भारत न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्याच दिवशी 14 गडी बाद. दीपावलीच्या प्रकाशपर्वानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी आकाशकंदील, पणत्या, विजेच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई, रांगोळ्या याबरोबरीनं आप्तजनांच्या भेटीगाठी, फराळाच्या पदार्थांची मेजवानी, असं चैतन्याचं वातावरण आहे. सर्वत्र लक्ष्मीपूजन होत असून त्यासाठी झेंडूच्या फुलांनी आणि तोरणांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दिवाळीनिमित्त अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजनही ठिकठिकाणी केलं जात आहे. पुणे मुंबईसह सर्वच शहरात दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल आहे. अनेक सामाजिक संस्थांमार्फत अन्नदान, वस्त्रदान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रंगावली प्रदर्शनही भरली आहेत. रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू झाले आहेत. रेल्वेनं याआधी असलेल्या 120 दिवसांच्या आरक्षण कालावधीत कपात करून तो 60 दिवसांवर आणला आहे. मात्र 31 ऑक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणं कायम राहतील अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. 60 दिवसांच्या आरक्षण कालावधीमुळे तिकिटांच्या उपलब्धतेच्या शक्यता वाढून त्याचा प्रवाशांना थेट लाभ मिळेल असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. 61 दिवस ते 120 दिवसांच्या कालावधीसाठी केलेलं तिकीट आरक्षण प्रवाशांकडून रद्द करायचं प्रमाण 21% एवढं होतं अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. दिवाळी आणि छठपूजा सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन मध्य रेल्वे 2 आणि 3 नोव्हेंबर 2024 रोजी अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत दोन्ही दिवस मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल या स्थानकावरून गोरखपूर, दानापूर, छपरा, काझीपेठ या ठिकाणांसाठी प्रत्येकी 5 गाड्या सोडल्या जाणार आहेत. महत्वाचा सण साजरा करताना रेल्वे प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी विशेष गाड्या सोडत असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजनानिमित्त सुट्टी आहे. मात्र व्यापाऱ्यांचं नववर्ष विक्रम संवत 2081 प्रारंभानिमित्त आज संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान मुहूर्ताचे सौदे झाले. त्यात सेन्सेक्स 335 अंकांनी वधारून 79,724 अंकांवर बंद झाला. निफ्टी 94 अंकांनी वधारून 24,300 अंकांवर बंद झाला. गेल्या महिन्यात देशातल्या गुंतवणूकदार संस्थांनी शेअर बाजारात 1,00,000 कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक केली. ही त्यांची एका महिन्यातली सर्वोच्च गुंतवणूक आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली गुंतवणूक त्यांनी भरून काढली, त्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदार संस्थांची गुंतवणूक सुमारे 4,21,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली. या टप्प्यासाठी 634 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तिथे दुसऱ्या टप्प्यात 38 जागांसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी 13 नोव्हेंबरला मतदान होणार असून या टप्प्यात एकूण 685 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत सी व्हिजिल ॲपवर आलेल्या 2062 तक्रारींपैकी 2059 तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू इत्यादी 234,49,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातल्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा गुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात आज दाखल करण्यात आला. नागपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 79 आणि कलम 356(2) शिवसेनेनं तक्रार नोंदवल्यानंतर सावंत यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात उद्या हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. आर्थिकदृष्ट्या व्यवहारी असलेली आश्वासनं जनतेला द्यावी असा सल्ला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या प्रदेश समित्यांना दिला आहे. त्यावर भाजपानं आज टीकास्त्र सोडलं. काँग्रेस खोटी आश्वासनं देत असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमातून केली आहे. काँग्रेसप्रणीत खोट्या आश्वासनांच्या संस्कृतीबाबत लोकांनी दक्ष राहिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. वस्तू आणि सेवा कर महसूल ऑक्टोबर महिन्यात 9% वाढला आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये 1,72,000 कोटी रुपये महसूल वस्तू आणि सेवा करापोटी मिळाला होता, तो यंदा 1,87,000 कोटी रुपयांच्या पलीकडे गेला आहे. देशांतर्गत खरेदी विक्री व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे कर महसुलात वाढ झाली असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. बनावट कंपन्या तयार करून काळा पैसा बेकायदेशीररित्या परदेशात पाठवणारी गुन्हेगारांची टोळी हरियाणा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं उघडकीला आणली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक केली असून 5 आरोपींविरुद्ध पुराव्यांसह आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे. या आरोपींनी परदेशी कंपन्यांच्या खात्यामध्ये बेकायदेशीररित्या सुमारे 700 कोटी रुपये पाठवले असल्याचं तपासात आढळलं आहे. भारत आणि चीनच्या सैन्याने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गस्त सुरू केली आहे. देमचोक परिसरात 4 ते 4.5 वर्षांपूर्वी दोन्ही देशांच्या सैन्यदलांमध्ये चकमक झाल्यानंतर तिथं गस्त बंद होती. देपसँग परिसरातली गस्तही लवकरच सुरू होईल. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य मागं घेण्याबाबत दोन्ही देशांदरम्यान अलीकडे सहमती झाली आहे. दिवाळीनिमित्त दोन्ही सैन्यांच्या जवानांनी आज एकमेकांना मिठाई देत शुभेच्छा दिल्या. त्रिशूल मोल्डो, दौलत बेग, ओल्डी केफे पास हॉट स्प्रिंग आणि कोंकला इथं हा कार्यक्रम झाला. इंडोनेशियात जकार्ताजवळच्या बेकासी शहरातल्या औद्योगिक वसाहतीत एका खाद्यतेल उत्पादन कंपनीला लागलेल्या आगीत 8 जण ठार झाले असून 9 जण जखमी झाले आहेत. दुर्घटनास्थळावरून सर्व मृतदेह बाहेर काढले असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. अग्निशमन दलाच्या 20 बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या 3रा आणि अखेरच्या सामन्यात आज पहिल्याच दिवशी 14 गडी बाद झाले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात 4/86 धावा झाल्या होत्या. पहिल्या डावात भारत अजूनही 149 धावांनी पिछाडीवर आहे. या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला, मात्र ठराविक अंतरानं त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांचा पहिला डाव 235 धावात आटोपला. भारताच्या वतीनं रवींद्र जडेजानं न्यूझीलंडचे 5 तर वॉशिंग्टन सुंदर यानं 4 गडी बाद केले. न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेल यानं सर्वाधिक 82 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारताची सुरुवातही खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा एकदा अपयश आलं. नाईट वॉचमन म्हणून आलेला मोहम्मद सिराज 0 तर यशस्वी जयस्वाल 30 धावा करून परतला. सध्या शुभमन गिल 31 तर ऋषभ पंत 1 धाव करून खेळपट्टीवर आहे. या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडनं 2-0 अशी आघाडी घेतली आहे. बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष मोकवेट्सी मसिसी यांच्या सत्ताधारी पक्षानं गेल्या 60 वर्षात पहिल्यांदाच आपलं बहुमत गमावलं आहे. या निवडणुकीच्या सुरुवातीच्या निकालांवरून त्यांच्या पक्षाचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं आहे. भारत आणि अमेरिकी लष्कराच्या विशेष दलांच्या संयुक्त सरावाच्या 15व्या सत्रासाठी भारताच्या लष्कराची तुकडी आज रवाना झाली. अमेरिकेच्या इडाहो इथल्या युद्ध प्रशिक्षण केंद्रात उद्यापासून 22 नोव्हेंबरपर्यंत हा सराव सुरू राहील. यंदाच्या सरावाला वज्रप्रहार असं नाव दिलं गेलं आहे. या सरावात भारत आणि अमेरिकेचे प्रत्येकी 45 जवान सहभागी होत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आज लक्ष्मीपूजन, शेअर बाजारात मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये तेजी, रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू, दिवाळी छठपूजेनिमित्त विशेष गाड्यांची सोय, झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण, 81 जागांवर 1,319 उमेदवार रिंगणात, भारत आणि चीन सैन्याकडून पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गस्त सुरू, आणि भारत न्यूझीलंड 3रा कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्याच दिवशी 14 गडी बाद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.